नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ भापटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. परशुराम अवतरण योग, ध्यानधारणा तशेंच आध्यात्मीक उपक्रमाच्या आदारान राज्याचो हॅपिनेस इंडेक्स वाडोवपाचे सरकाराचे यत्न आसात. कुंडय तपोभूमी तशेंच पोरणें गोंय हांगाच्या नरेंद्र महाराज मठांतल्यान गोंयांत आध्यात्मीक वातावरण तयार जावपाक लागलां अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. गोंयची वळख परशुराम भूंय अशी आसा. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तार परशुराम जयंती निमतान पणजेंत आयतारा परशुराम अवतरण महोत्सवाचें उक्तावण जालें. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयताले. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नायक, आमदार डिलायला लोबो, आमदार जीत आरोलकर, राष्ट्रीय परशुराम परिषदेचे संस्थापक सुनील भराला, श्रीहरी आटले, अमित नागर आणि हेर मानेस्त ह्या वेळार हजीर आशिल्ले. गोंयची वळख परशुराम भूंय अशी आसा. ह्या परशुराम भुंयेंत परशुरामाचो पुतळो उबारपाचें कार्य म्हज्याच सरकारान केलें. पुणे तपोभुमीचेर ब्रह्मेशानंद स्वामी महाराजांच्या मार्गदर्शना खाला व्हड प्रमाणांत आध्यात्मीक कार्य सुरू आसा. आतां पोरणें गोंय हांगा लेगीत नरेंद्र महाराजांचो मठ सुरू जाला. हरवळा तीर्थ कॉरिडॉरचो वावर सुरू जातलो. फर्मागुडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचेर आधारित म्युझियम जातले. कांय म्हयन्या पयलीं पत्रकार मठांत रामाच्या मुर्तीचें अनावरण जालें. आध्यात्मीक वातावरणाक लागून जिवितांत तशेंच समाजांत शांतीकाय निर्माण जाता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. ह्या वेळार सांस्कृतीक कार्यावळी जाल्यो. गणेश वंदना, भगवान परशुराम गाथा, परशुराम आनंद उत्सव ह्यो कार्यावळी जातल्यो. 26 एप्रील मेरेन दर दिसा तरेकवार कार्यावळी जातल्यो. लायट अँड साऊंड शो, पुजा महाआरती आनी दिलीप कृष्ण भारद्वाज हांचें परशुराम कथा वाचन जातलें. चोपडे मांद्रे हांगा भगवान परशुराम पुतळ्याचे आमदार जीत आरोलकर हांच्या हस्तुकी काल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तार तशेंच परशुराम जयंतीच्या निमतान उक्तावण जाले. हे वेळार उलयतना जीत आरोलकर हांणी सांगले,
आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी तुमकां घेऊन हांगासर भगवान परशुरामाचे मंदिर स्थापन जातले मांद्रे मतदारसंघ. दुसरे विषय इतलो आमकां गोंयकारांक अजून पर्यंत म्हणजे पळयता आमी आख्या गोंयांत त्याच्या विशयी खूप जण आता यंगस्टर्स आहात त्यांना ज्ञानच ना, म्हणजे खबर ना त्यांना भगवान परशुराम म्हणजे किती. आणि आम्ही यंगस्टर्स आहात त्यांना मोटिवेट करूक जाय, कित्याक तो वॉरियर असला.
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाक विरोध करपी इंडिया अलायन्स पक्षांचो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजप गोंय प्रदेश अध्यक्ष दामोदर नायक, आमदार देविया राणे सहित हेर भाजपाच्या फुडाऱ्यांनी पणजे भाजप मुख्यालयात घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत निषेध केलो. बायलांविशींच्या ह्या म्हत्वाच्या विधेयकाक विरोध केल्ल्या विरोधी पक्षांक वेंचणुके वेळार बायलां धड शिकयतली अशें मत फुडाऱ्यांनी ह्या वेळार उक्तायले. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले,
आयच्या खासा सुवाळ्याचेर हांव्याच्या प्रेस कॉन्फरन्साचेर उलयता आसतना हांव इंडिया अलायन्स काँग्रेस सपट डीएमकेन तृणमूल हांचो हांव विरोध निशेध करता गोंय भारतीय जनता पार्टीच्या वतीन, गोंयच्या म्हज्या महिला भगिनींच्या वतीन आनी त्याच बरोबर गोंयच्या डबल इंजिनच्या सरकारच्या वतीनी. ज्या पद्दतीचो स्टँड तेंच्यांनी घेतला, देशाची एक वुमन प्रधानमंत्री काँग्रेस पार्टी दिले बट तेंकां 33% रिजर्वेशन दिवपा खातीर जमले ना. तेंच्यांनी जेन्ना जेन्ना 33% रिजर्वेशनाचो येता तेन्ना फक्त महिलांच्या खातीर आनी महिलांचो तेंच्यांनी मता खातीरच फक्त तेंच्यांनी महिलांचो कार्ड हे फुडें केल्लें आसा. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे वुमन सेंट्रीक गवर्नन्स आसा. हे मोदीजीच्या फाटल्या तुम्ही 12 वर्सांच्या कार्यकाळांत जर काढून पळयता आसत जाल्यार आमी म्हणटा हर घर शौचालय आसतले, हर घर नल से जल आसतले, किंवा आमी म्हणटा प्रधानमंत्री आवास योजना ही पयली फावटी महिलांच्या नांवाचेर दिली. जनधन अकाउंट 40 कोटी अकाउंट हे महिलांच्या नांवाचेर जाले पयले फावटी, म्हणजे महिला हे आपलो खाते बँकेत उघडपाक शकली.
हवामान. तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रात तयार झालेल्या उण्या दाबाच्या पट्ट्याक लागून फुडले 2 दीस गोंयात गडगड मारून पावस पडपाचो अदमास गोंय वेधशाळेन उक्तायला. वराक 30 ते 40 किलोमिटर नेटान वारें मारपाचो अदमासूय गोंय वेधशाळेन उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात किंग्स 11 पंजाब पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 54 धावण्यांनी हारयले. आयज अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत गुजरात टायटन्स आनी मुंबय इंडियन्स पंगडा मदीं सांजे 7:30 खेळ जातलो. ही आसा एक कळवणी. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजे हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. इत्सूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करूंक शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर एनपॅनलमेंट खातीर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख आसा 17 मे 2026. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.